एक एक करून शिबिराचे 10 दिवस पूर्ण झाले. शिबिर समाप्तीची वेळ आली. ह्या महान धर्मयज्ञाच्या पूर्णाहुतीची वेळ आली. जेव्हा काम सुरू केलं तेव्हा प्रत्येक साधकाला आत्मसमर्पण करण्याला सांगितलं गेलं. संपूर्णपणे आत्मसमर्पण करावं, ते फार आवश्यक होतं. ह्याकरता की ह्या विद्येचा प्रकार आजमावून बघता यावा, तिला पूर्ण न्याय मिळावा, योग्य दाद मिळावी. आता 10 दिवस पूर्ण झाले. प्रत्येकजण स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. धर्म आम्हाला स्वाधीनच बनवतो, पराधीन नाही. जेव्हा आपल्या घरी परत जाल तेव्हा शांत चित्ताने चिंतन मनन करून बघा की इथे 10 दिवस राहून काय शिकला. जे काही इथं शिकलात ते युक्तिसंगत, तर्कसंगत, बुद्धी आणि न्याय यांना अनुसरून आहे का? असं असेल तरच एखादा समजूतदार मनुष्य त्याचा स्वीकार करील. परंतु हीच एक कसोटी नाही. खरोखरच यामध्ये माझं मंगल आणि कल्याण सामावलेलं आहे का? पण ही कसोटी अपुरी आहे. ह्यात दुसऱ्यांचं पण मंगल सामावलेलं आहे का? यामुळे अन्य प्राण्यांची हानी तर होत नाही ना? जी गोष्ट या तीनही कसोट्या पुऱ्या करते तिचा समजूतदार मनुष्य स्वीकार करतोच. आणि समजूतदार मनुष्य असला तर तो केवळ बुद्धीच्या आणि भावनेच्या स्तरावरती स्वीकार करत नाही, वास्तवतेच्या स्तरावरती स्वीकार करील. धर्माचा वास्तवतेच्या स्तरावरती स्वीकार केला तरच त्यापासून लाभ होतो. धर्म धारण करायचा आहे. धर्म जीवनाचं एक अंग बनावं, स्वभाव बनावा, असा निर्णय करून आता स्वतःहून आत्मसमर्पण करील. 10 दिवसांपूर्वी तर दुसऱ्याच्या सांगण्यावरून आत्मसमर्पण केलं आणि ते पण ह्या विद्येला आजमावण्यापुरतंच केलं. आता जो कोणी खरोखर स्वीकार करील तो स्वेच्छेने आत्मसमर्पण करील, धर्माला आत्मसमर्पण करील. आणि ते पण थोड्या अवधीकरता नाही, सीमित करून नाही, तर सगळ्या जन्मभर, जीवनभराकरता आत्मसमर्पण करील. आता तर सारं जीवन धर्माचंच जीवन जगायचं आहे. यथाशक्ती आपल्याला धर्मामध्ये परिपक्व व्हायचं आहे, पुष्ट व्हायचं आहे. धर्माचा हा व्यावहारिक पक्षच कल्याण करतो. व्यावहारिक पक्ष, प्रॅक्टिकल आस्पेक्ट, ह्याचाच अभ्यास करायला शिबिरामध्ये सामील झालात. सकाळी 4:30 रात्री 9:30 ह्याच व्यावहारिक पक्षाचा अभ्यास करत होता. दररोज संध्याकाळी 1-1.5 तास धर्मचर्चा होत होती, ती पण आवश्यक होती. हे पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं. भारताची ही सुप्त विद्या भारतामध्ये परत आली, तिला जर नीटपणे समजलं नाही तर साधक न समजता काम करील आणि चुकीच्या मार्गाने करील. त्यात काही जोडलं तर जो लाभ मिळायला हवा तो प्राप्त करता येणार नाही, सारी मेहनत व्यर्थ जाईल. ह्याकरता पुन्हा पुन्हा समजावण्याकरता, स्पष्टीकरण करण्याकरता धर्मचर्चा आवश्यक होती. आणि जी धर्मचर्चा होते ती व्यावहारिक पक्षाचीच उजळणी करण्याकरता होते. तिथे धर्माचा सैद्धांतिक पक्ष पण समोर येतो. ह्या ठिकाणी भिन्न भिन्न परंपरांचे आणि मान्यतेचे लोक येतात, तर असं होण्याचा संभव आहे की ह्या सिद्धांतामध्ये एखादी बाब अशी असू शकेल की ती आपल्या परंपरागत दार्शनिक सिद्धांताच्या मान्यतेशी मिळती जुळती नाही. तर घाबरू नका, तिला एका बाजूला ठेवा. जितकं स्वीकारावं असं वाटतं तितकं स्वीकार करा. जी आता स्वीकार करण्यालायक वाटत नाही ती जेव्हा तशी होईल तेव्हा स्वीकार करा. व्यावहारिक पक्षच महत्त्वाचा आहे. तसं पाहिलं तर सिद्धांतिक पक्ष पण सांगणाऱ्याने मोठ्या प्रेमाने मैत्रीने सांगितला. ह्याकरता की हा व्यावहारिक पक्ष, धर्माचा जो तो पक्ष जो अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे, आपला मळ काढण्याकरता ज्याचा उपयोग करायचा आहे, तो योग्य तऱ्हेने समजावा. त्यात काही गोंधळ राहू नये, त्यात काही मिसळण्याची इच्छा होऊ नये. त्याला शुद्ध ठेवून आपलं कल्याण साधा. ह्याकरता सांगणाऱ्याने मोठ्या प्रेमाने सांगितलं. जशी एखादी आई आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने खीर बनवून वाढते आणि मुलगा मान हलवतो, नाही मी नाही खाणार. का नाही खाणार? खूप स्वादिष्ट आहे, खाऊन बघ. तर तो म्हणतो माझं पात्र नाही, माझ्या वाटीमध्ये देशील तर खाईन. प्रत्येक परंपरांची आपली पात्र. जे शब्दप्रयोग ज्या परंपरेमध्ये वापरले जातात त्या शब्दामध्ये धर्म शिकवला गेला तर स्वीकार केला जातो, नाही तर नाही करणार. तर मग आई काय करील? बरं बाबा, तुझ्या वाटीमध्ये घे, पण खीर तर खा. मुख्य गोष्ट तर खीर खाण्याची आहे. पुन्हा मान हलवतो, मी नाही खाणार. अरे आता तर तुझं पात्र आहे ना, तुझे शब्दप्रयोग आहेत ना, आता तर घे. नाही, यामध्ये काळे काळे खडे आहेत, काळे काळे खडे आहेत. आई म्हणते, वेड्या, ते काळे खडे नाहीत, ते तर वेलदोड्याचे दाणे आहेत, त्यांचा पण एक स्वाद आहे. नाही, हे तर काळे खडे आहेत, मी नाही खाणार, काळे खडे आहेत. तर आई काय करील? हेच म्हणेल ना की ज्याला काळा खडा समजतो त्याला काढून टाक, बाकीचं तर खा. वेडा मुलगा असेल तर सारी खीर फेकून देतो, कारण त्यामध्ये काळा खडा होता, काळा खडा होता, तर आपलीच हानी करतो ना. ज्याला काळा समजतो तो बाहेर काढून टाका. ज्या दिवशी समजेल की त्याचा पण एक स्वाद आहे त्या दिवशी खा. हा नियम सैद्धांतिक पक्षावाला सुद्धा लागू होतो. जोपर्यंत व्यावहारिक पक्षाचा प्रश्न आहे त्यात तर काढण्यासारखं काहीच नाही, आणि व्यावहारिक पक्षच कल्याणकारी आहे. व्यावहारिक पक्ष शील आहे, सदाचार आहे. कोणत्याही मताची व्यक्ती असो शील सदाचाराच्या अभ्यासाला कसा विरोध करील? व्यावहारिक पक्ष समाधी आहे, मनाला वश करायचं आहे, आणि मनाला पण अशा आलंबनाने वश करायचं की ज्याचा कोणत्याही संप्रदायाशी काही संबंध नाही. मग कसं कोण विरोध करील? धर्माचा व्यावहारिक पक्ष प्रज्ञा आहे, आपल्या अंतर्मनातल्या विकारांना दूर करायचं आहे, ते सद्गुणांनी भरायचं आहे, त्याला रागविहीन द्वेषविहीन बनवायचं आहे, त्यात मैत्री करुणा मुदिता समता हे सद्गुण स्थापित करायचे आहेत, भरून टाकायचं आहे. कोणत्याही परंपरेची मान्यतेची व्यक्ती असो कशी विरोध करील? बस, धर्माचा व्यावहारिक पक्ष तर हाच आहे, शील समाधी आणि प्रज्ञा. ह्या व्यतिरिक्त जे सिद्धांत आहेत तो हा व्यावहारिक पक्ष समजण्याकरता. त्यात जर एखादी गोष्ट समजली नाही तर ती जेव्हा समजेल तेव्हा स्वीकार करा. सारे सिद्धांत योग्य तऱ्हेने स्वीकारून देखील धर्माचा व्यावहारिक पक्ष जर न वापरता राहिला तर कुठलाही लाभ होणार नाही. जो लाभ मिळणार आहे तो ह्या व्यावहारिक पक्षापासूनच मिळणार आहे. वापर करूनच मिळेल, प्रॅक्टिस करूनच मिळेल, शील सांभाळूनच मिळणार आहे, समाधीनेच मिळणार आहे, प्रज्ञेने मिळणार आहे. पाश्चात्य देशामध्ये एक गोष्ट सांगतात. एक कोणी खूप विद्वान युवक, अजून जीवनाचा फारसा अनुभव नसलेला एक प्रोफेसर एका जहाजाने प्रवास करीत होता. त्याच जहाजावरती एक वृद्ध खलाशी, एक नाविक, अगदी अशिक्षित निरक्षर, कधीकधी त्या प्रोफेसरच्या केबिनमध्ये जात असे आणि त्याच्या विद्वत्वापूर्ण पांडित्यपूर्ण गोष्टी ऐकून आवाक होत असे. केवढा पंडित, किती विद्वान. एक दिवस पुष्कळ गप्पा मारून आणि गोष्टी ऐकून जेव्हा तो वृद्ध नाविक जाऊ लागला तेव्हा प्रोफेसरने त्याला विचारलं, अरे वृद्ध माणसा, तू जिओलॉजी शिकला आहेस का? ते काय असतं महाराज? अरे ह्या धरतीचं ते एक शास्त्र आहे, वाचलं आहेस का? मला तर काळं अक्षर म्हशीसारखं, मी तर कधी शाळेत गेलो नाही प्रोफेसर साहेब, कॉलेजमध्ये गेलो नाही, मी काहीच वाचलं नाही. अरे म्हाताऱ्या माणसा, तू तर आपलं एक चतुर्थांश जीवन फुकट घालवलं. तर म्हातारा माणूस खूप उदास झाला. इतका विद्वान मनुष्य म्हणतो आहे की खरोखरच मी आपलं एक चतुर्थांश जीवन फुकट घालवलं असेल, खरोखरच घालवलं असेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुष्कळ गप्पा झाल्यानंतर तो त्याला विचारतो, वृद्धा, तू ओशनॉलॉजी वाचली आहेस का? ते काय असतं महाराज? अरे समुद्राचं पण एक शास्त्र असतं. नाही वाचलं? सांगितलं ना, काहीच वाचलं नाही. अरे तू आपलं अर्ध जीवन फुकट घालवलं. तिसऱ्या दिवशी परत विचारतो, अरे मटेरियॉलॉजी वाचली का? ते काय असतं? नावसुद्धा ऐकलं नाही. अरे हवा, पाणी, वर्षा, ऋतू या सगळ्यांचं आपलं एक शास्त्र असतं. वाचलंस? नाही वाचलं महाराज. अरे वृद्धा, तू आपले तीन चतुर्थांश जीवन फुकट घालवलंस. ज्या पृथ्वीवर राहतो त्या शास्त्राचा अभ्यास केला नाही, ज्या समुद्रावरून रोज यात्रा करतो त्याच्या शास्त्राचा अभ्यास केला नाही, ही जी हवा, पाणी, ऋतू, तुफान या सगळ्याशी तुझा रोज संबंध येतो त्यांच्या शास्त्राचा पण अभ्यास केला नाही, खूप निकामी मनुष्य आहेस. तू आपलं तीन चतुर्थांश जीवन फुकट घालवलंस. तो वृद्ध खूप उदास झाला. इतका मोठा विद्वान म्हणतो आहे तर जरूर तीन चतुर्थांश जीवन फुकट घालवलं असेल. चौथ्या दिवशी त्या वृद्धाची पाळी आली. आला पळत पळत, "प्रोफेसर साहेब, प्रोफेसर साहेब, तुम्ही स्विमॉलॉजी जाणता का?" तो म्हणतो, "काय असतं ते? अहो, तुम्हाला पोहता येतं का?" "अरे नाही बाबा, मला तर पोहता येत नाही." "तर प्रोफेसर साहेब, तुम्ही तुमचं सारं जीवन खराब केलं. ह्या जहाजाला टक्कर लागलेली आहे आणि ते लवकरच डुबणार आहे. ज्याला ज्याला पोहता येतं तर तो किनारा तिथे दूरवरती दिसतो आहे तिथे तो पोहोचेल, ज्याला पोहता येत नाही तो बुडूनच जाईल." जगातल्या साऱ्या लॉजींचा अभ्यास केला, साऱ्या शास्त्रांचा अभ्यास केला, पण स्विमॉलॉजीचा अभ्यास केला नाही तर त्याचा काय उपयोग? आणि पोहण्याचंसुद्धा नुसतं शास्त्रच वाचत राहिला, असं पोहायचं असतं, तसं पोहायचं असतं, कधी पाण्यातसुद्धा पाय ठेवला नाही तर काय उपयोग? भवसागर पोहून जायचं आहे ना, पलीकडच्या किनाऱ्याला पोचायचं आहे जिथे सारं दुःख समाप्त झालं आहे, हे प्रमुख काम आहे. सिद्धांताच्या साऱ्या गोष्टींचा उपयोग होत नाही, शील, समाधी, प्रज्ञा ह्यांनीच पार करायचं आहे. शील, समाधी, प्रज्ञा ह्यामध्ये जितकं पुष्ट होत जाल तितकं कल्याण होत जाईल. कोणत्याही परंपरेची व्यक्ती असो, मान्यतेची व्यक्ती असो, देशाची व्यक्ती असो, जातीवर्णाची व्यक्ती असो, काही फरक पडत नाही. धर्म धारण करा, ताबडतोब लाभ मिळू लागेल, ह्याच जीवनामध्ये लाभ मिळू लागेल. धर्माच्या या व्यावहारिक पक्षाचं कसं ग्रहण करावं ह्याकरताच इथे 10 दिवस आलात. 10 दिवसामध्ये एखादी व्यक्ती किती काम करील? एक अंधुक्षी रूपरेषा समोर आली. 10 दिवसात जे काही प्राप्त केलं त्याचं अवमूल्यन करू इच्छित नाही. एवढं अनमोल रत्न मिळालं आहे तरी पण हे सत्य समजायला हवं की आता तर एक लहानसं पाऊल टाकलं आहे. रस्ता खूप दूरचा आहे, खूप दूरचा आहे. पण असं समजून जर कोणी आजमावायला आलं असेल की मी 10 दिवसामध्ये मी मुक्त होतो की नाही तरच स्वीकार करीन, नाहीतर मग नुकसान होईल. तर हे पहिलं पाऊल आहे. पुष्कळ पावलं उचलायची आहेत, लांबचा रस्ता आहे, पण पहिलं पाऊल उचललं तर खूप कल्याणाची गोष्ट होईल. आता एक एक पाऊल उचललं, पुढं जाता जाता अंतिम सत्यापर्यंत पोहोचालच. 10 दिवसामध्ये तर इतकंच झालं जसं एखादं उत्तम बीज एखाद्या सुपीक जमिनीमध्ये पेरलं गेलं आणि त्यामधून एक रोप फुटून बाहेर आलं. आता त्याची खूप सेवा करायला लागेल. गाई बकरी ते खाऊ नये म्हणून त्याच्या चारही बाजूला कुंपण लावायला लागेल. वेळोवेळी पाणी शिंपडावं लागेल. त्याला ऊन आणि सावली पण द्यावी लागेल. मग ते वाढता वाढता खूप खोल मुळं असलेला, खूप मोठ्या फांद्या असलेला विशाल वृक्षाचं रूप धारण करील. मग त्याला आमच्या सेवेची गरज पडणार नाही. कोणत्या गाई बकऱ्या येऊन खातील? कोण वेळेवर पाणी देणार? कोण ऊन सावलीचं बघणार? तो आपल्या गरजा स्वतः पुऱ्या करतो. धर्माच्या वृक्षाला आता तर सध्या खूप सेवा लागेल, पण तो वाढल्यानंतर जेव्हा मोठ्या झाडाचं रूप धारण करील मग कोणत्याही कुंपणाची गरज राहणार नाही, सेवेची गरज राहणार नाही. तर मग तो स्वतः आमची सेवा करील. जे काही त्याच्यापासून उगवतं ते आम्हाला देईल. अशी शीतल छाया देईल जी आम्हाला कधी मिळाली नव्हती. अशी गोड फळं देईल जी आम्ही कधी चाखली नव्हती. देतच राहील, पण आता मात्र खूप सेवा करून घेईल. जसा एखादा कुशल माळी छोट्या छोट्या रोपांची खूप सेवा करतो, तसंच साधकांना ह्या धर्माच्या लहान रोपाची खूप सेवा करावी लागेल. गाई बकऱ्या ते रोप खाऊन जाऊ नये म्हणून कुंपण लावायला लागेल. कोणतं कुंपण लावायचं? भिन्न भिन्न परंपरेचे लोक शिबिरामध्ये येतात तर स्वाभाविक गोष्ट आहे की मनात पुन्हा पुन्हा शंका येते, संशय येतो. अरे हे काय करतो आहे? ठीक करत आहोत ना? चुकीच्या मार्गावर तर जात नाही ना? आपल्या मान्यतेला सोडून आपली हानी तर करत नाही ना? अशा तऱ्हेच्या शंका येणं अगदी स्वाभाविक आहेत. तर जेव्हा शंका येतात तेव्हा मार्गदर्शकांना भेटून शंका दूर होऊ शकते. पुन्हा उत्साहाने कामाला लागतो, पुन्हा शंका येतात, पुन्हा विचारतो, शंका दूर करतात आणि पुन्हा कामाला लागतात. जेव्हा घरी जाल तेव्हा स्वतःला आपलं काम करायचं आहे. आणि गेल्यानंतर अगदी स्वाभाविक आहे की जे आपल्या परिवारातले लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपल्या परंपरेतले लोक आहेत, ते विचारतील, कुठे गेला होता, काय करायला गेला, काय केलं? तर धर्मात लपवण्यासारखं काही नाही, गुप्त असं तर काही नाही, सारं काही खूप स्पष्ट करून सांगाल. आणि सांगता सांगता एखादी गोंधळलेली व्यक्ती घाबरून जाईल आणि मग तिची चेष्टा होईल. अरे हे काय करू लागला? हा तर आपला धर्म नाही, हा तर परधर्म आहे, आणि परधर्म खूप धोकादायक असतो. तर घाबरून साधनं सोडून देईल. बस साधनं सोडली तर गाय बकरी चरूनच गेल्या ना. कुंपण लावून ठेवाल. कसलं कुंपण लावाल? बघ बाबा, जे शिकून आलास, ज्याचा अभ्यास करीत आहे, ते सगळं ह्या कुंपणाच्या आत आहे, बाहेर नाही. आणि कुंपणाच्या आतमध्ये काय आहे? शील आहे, सदाचार आहे. सांगा, ह्याला काय विरोध कराल? कुंपणाच्या आतमध्ये समाधी आहे, चित्ताला वश करण्याचा अभ्यास आहे, ह्याला काय विरोध कराल? कुंपणाच्या आतमध्ये प्रज्ञा आहे, आपलीच प्रज्ञा जागृत करून विकारांपासून सुटका करून तिला सद्गुणांनी भरायचं आहे, ह्याला काय विरोध कराल? कोणी विरोध करणार नाही. ह्या व्यतिरिक्त जितक्या गोष्टींना विरोध करतात त्या सगळ्या ह्या कुंपणाच्या बाहेर आहेत. मी अभ्यास तर कुंपणाच्या आतल्या गोष्टीचा करीत आहे. बस कुंपण लागलेलं आहे, गाय बकऱ्या चरणार नाहीत. काम करीत राहाल, रोज आपला अभ्यास करीत जाल, पुढे जात जाल, धर्माचं रूप वाढतच जाईल, वाढतच जाईल. आणि त्याला रोज सकाळ संध्याकाळ पाणी द्यावं लागेल, नाहीतर कोमेजून जाईल. कुंपण लावलेलं असलं तरी पाणी तर द्यावंच लागेल. सकाळी एक तास, संध्याकाळी एक तास, 24 तासामध्ये दोनदा एक एक तास अभ्यास करायलाच हवा. नवीन नवीन साधक कधी घाबरतो आणि म्हणतो की मी इतका उद्योगी व्यक्ती, माझ्या डोक्यावर इतक्या जबाबदाऱ्या, हे रोज 2 तास कसे देऊ? ही तर फार मोठी कठीण गोष्ट आहे. परंतु जसं मनाला मजबूत करून इथे अधिष्ठानामध्ये बसता, तसंच मनामध्ये एक अधिष्ठान घ्या की काही झालं तरी 1 वर्षभर तरी एक एक तास साधनेकरता काढीनच आणि त्याचं पालन करीन. हे अधिष्ठान पुरं केलं तर बघाल की त्यानंतर काहीही अडचण येणार नाही, स्वभावच होऊन जाईल, जीवनाचं एक अंग होईल. खूप जाणार की हे 2 तास मी फुकट घालवत नाही. रोज सकाळ संध्याकाळ एक एक तास विपश्यना करणारा व्यक्ती बघेल की तो जर रात्री 8 तास झोपत होता तर आता 7 तासामध्ये झोप पूर्ण व्हायला लागली, 7 तास झोपत असेल तर आता 6 तासामध्ये पूर्ण व्हायला लागली, 6 तास झोपत असला तर आता 5च पुरे. 1 तास तर झोपेच्या वेळेतून सहज काढू शकाल. आणि नाहीतरी जाग आली म्हणजे कुठे उठता, इथे आळसात पडता, तिथे आळसात पडलेले असता, किती वेळ आळसामध्ये घालवता. विपश्यनेच्या मार्गावरती जेव्हा चालू लागाल तेव्हा एक एक क्षण इतका मौल्यवान वाटेल. मानवी जीवनातला एक एक क्षण फुकट घालवायला कुठून आणू? आळसात जो खूप वेळ जातो तो पण वाचेल. एक आणखीन मोठी गोष्ट होईल, जी व्यक्ती ज्या जबाबदारीचं काम करत आहे त्या कामामध्ये, धंद्यात, रोजगारात किंवा अन्य उत्तरदायित्वात असेल, तर खूप लवकर त्याच्या लक्षात येईल की त्याची काम करण्याची शक्ती खूप वाढू लागली. जे काम रोज 8 तासामध्ये पूरं करीत होता आणि त्यानंतर थकून जात असेल, आता बघेल सकाळ संध्याकाळ विपश्यना केल्याने तेच काम 7 तासामध्ये पूरं होऊ लागलं, 6 तासामध्ये पूरं होऊ लागलं आणि तत्परता इतकी तयार होते की हवं तेवढं काम करू शकतो. काम करण्याची शक्ती खूप वाढली, क्षमता वाढते, चित्त जितकं निर्मळ होत जातं तितकं तितकं जितक्या सांसारिक जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये सुद्धा लाभ मिळू लागेल. अडचणी आल्या, समस्या आल्या, पण मनामध्ये गोंधळ नाही तर ताबडतोब खोलवर जाऊन त्याचं निरसन होईल आणि जो निर्णय घेतला जाईल तो योग्य असेल. निर्णय लवकर घेतला, चांगला निर्णय घेतला तर परिणाम चांगले येतील. व्यक्ती ज्या कामामध्ये लागलेली आहे, ज्या रोजगारामध्ये, ज्या धंद्यामध्ये ज्यात लागली असेल त्यात बघेल की परिणाम चांगले येऊ लागलेत, काम करण्याची शक्ती वाढेल. माझ्या गुरुदेवांचं उदाहरण, ब्रह्मदेश स्वतंत्र झाला तेव्हा त्याचे पहिले अकाउंटंट जनरल बनवले गेले. एक वेळ अशी आली, अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमध्ये जे कर्मचारी होते त्यांना त्याच ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्यात 10-10 दिवसांचं शिबिर भरून विपश्यना शिकवायला लागत. तर साऱ्या ऑफिसमधले लोक विपश्यना करू लागले. पूर्वी अकाउंटंट जनरलचं ऑफिस एक भ्रष्टाचाराचा अड्डा होता. कोणाला आपले हक्काचे पैसे सरकारकडून घ्यायचे असले तर त्याचं बिल AG ऑफिसमधून जात असेल आणि तिथे त्यांचा कर जोपर्यंत चुकता केला जात नाही तोपर्यंत ते पास होत नसे, 1% किंवा 2%. आता ह्या विपश्यनेच्याद्वारे सारा साचा बदलून गेला. भ्रष्टाचार तिथून जवळजवळ नाहीसा झाला, पूर्ण निघून गेला. त्या देशाचा प्राईम मिनिस्टर पंतप्रधान खूप भला माणूस होता. शासन सुधारावं अशी त्याची इच्छा होती. तर उबाखिनला म्हणतो की आमचे जे इतर अनेक विभाग बिघडलेले आहेत त्यांना सुधारा. तर ते म्हणतात माझी बदली तिथं करा, मी तिथं काम करीन, मला तर काम करायचं आहे, सरकारी नोकर आहे. तर म्हणाले नाही, बदली केली तर हे बिघडून जाईल, ह्या विभागाला पण सांभाळा आणि आणखीन एक काम बघा, आणखीन एक काम बघा. त्यांच्या जीवनामध्ये अशी एक वेळ आली की खूप दिवस एकाच वेळी चार चार विभागांचे ते अध्यक्ष राहिले आणि चारही विभागांचं काम इतक्या निपुणतेने करत काम करण्याची शक्ती किती वाढते. एखाद्या विभागामध्ये तास दोन तासाकरता जात, परंतु त्यांच्याबद्दल एक प्रसिद्धी अशी झाली की ते जेव्हा ऑफिसमधून परत जात तेव्हा त्यांच्या टेबलावरती एकसुद्धा फाईल पेंडिंग राहत नसे. काहीच काम बाकी शिल्लक राहत नसे. सगळ्यांचा निर्णय देऊन जात असत. कितीही किचकट फाईल असो, दुसऱ्या दिवसाकरता ठेवत नसत. आजच त्याचा निकाल लावीत आणि योग्य निर्णय घेत. मन इतकं स्वच्छ, इतकं निर्मळ होतं की अडचणी वाटतच नाही. सारे निर्णय इतके चांगले होतात, इतके शीघ्र आणि योग्य होतात. काम करायची शक्ती खूप वाढते. 55व्या वर्षी रिटायर होतात, पण सरकार म्हणू लागलं तुम्हाला कसं रिटायर करायचं, तुम्ही तर इतके कामाचे आहात, तर एक्सटेन्शन दिलं गेलं, एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष. त्यानंतरचा सरकारी कायदा, सरकारी नियम की सरकारी नोकरांना ह्यापेक्षा जास्त एक्सटेन्शन नसावं, तर सरकार तो कायदा बदलते की हा कायदा बाकी सगळ्यांना लागू आहे पण उबाखींना नाही, ह्यांना तर आणखीन एक्सटेन्शन दिलं जावं. तर चार वर्ष, पाच वर्ष, सात वर्ष, दहा वर्ष, बारा वर्ष. 67 वर्षांचे वृद्ध झाले आणि कामाला जुंपलेले आहेत. कशाकरता? पैशाच्या लोभाने नाही. हे जे शासन बिघडलेलं आहे, जागोजागी लोक काम करीत नाहीत, लोकांची क्षमता कमी झालेली आहे. जर माझ्यामुळे ती सुधारली तर कल्याण होईल, जनकल्याण होईल. त्याबरोबर धर्म शिकवतो, साधना शिकवतो, त्याबरोबरच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो. पैशाच्या लोभामुळे नाही. गृहस्थ आहे, पगार तर पाहिजेच, पण त्या लोभामुळे 67 वर्ष कामाला जुंपलेला नव्हता. तसं तर पगाराचा तिथला नियम असा होता की कुण्या एका विभागामध्ये काम करणारी व्यक्ती अन्य विभागामध्ये देखील सेवा करते, थोड्या वेळाकरता का होईना, तर पहिल्या विभागामध्ये पूर्ण वेतन मिळेल आणि जिथे ती दुसरं काम करते ती तृतीयांश, एक तृतीयांश वेतन तिथे मिळेल. तर जी व्यक्ती चार चार विभागांचं काम सांभाळते, तर एक स्वतःचं एका ठिकाणचं वेतन आणि दुसऱ्या तीन विभागांचं एक तृतीयांश असं केलं तर दुप्पट वेतन झालं. पण हे उबाखीन होते. सरकारला सांगतात आपला कायदा बदला, दुसऱ्या सगळ्यांना तुमचा कायदा लागू होईल, पण उबाखीन करता नाही. मी तर तेवढंच काम करतो एका विभागात करीन, नाही तर चार विभागात करीन, पण एकच वेतन घेत राहिले. पण पैशाच्या लोभाने नाही, लोकांचं भलं होतं, काम करण्याची शक्ती वाढते, मनात एक इच्छा वाढते, उत्साह वाढतो. हे जे मी करीत आहे केवळ आपल्याकरता करीत नाही, प्रत्येक मनुष्य जो गृहस्थ आहे तो धन मिळवण्याकरता श्रम करतो, मेहनत करतो. अंतरंगात जर धर्म जागला नाही तर एकच लक्ष असतं, धन कसं कमवू, आपल्याकरता जास्त धन कसं कमवू. पण धर्म जेव्हा जागतो तेव्हा मेहनत तर करतोच, धनाचं अर्जन तर करतोच, पण दृष्टिकोन हा राहतो की माझं स्वतःचं तर भरणपोषण आहेच, पण माझ्या ह्या कामाने दुसऱ्यांचं किती भलं होत आहे, दुसऱ्यांचं कसं भलं करू. दृष्टिकोन बदलतो कारण धर्म जागृत होऊ लागला. ह्यामुळे काम करण्याची शक्ती वाढेल. जेव्हा केवळ आपल्याकरता काम करतो तेव्हा मनावर खूप ताण पडतो आणि जेव्हा तणाव असतो तेव्हा काम ठीक होणार नाही, पूर्ण होणार नाही, थकवा येईल. जेव्हा काम करताना मनामध्ये मैत्रीभाव आहे, दुसऱ्यांचं भलं होत आहे, बघ माझ्या कामामुळे दुसऱ्यांचं भलं होत आहे, तर आतील तणाव सगळा समाप्त होईल. मन जितकं मैत्रीभावाने भरलेलं असतं, सद्भावनेने भरलेलं असतं, तितकी काम करण्याची शक्ती वाढते. असं समजा एकट्या उबाखींबद्दलच झालं असतं तर चमत्काराची गोष्ट झाली असती. पण बघतो अनेकांचा रिपोर्ट येतो की जे जे शिबिरामध्ये येतात, येऊन गेले, साधना करू लागले, ते असं कळवतात की त्यांची काम करण्याची शक्ती वाढली, खूप काम होऊ लागलं, थकवा येत नाही. धर्म आहे ना, जर खरोखरच धारण केला तर मग काम करण्याची शक्ती वाढते. 24 तासामध्ये रोज 2 तास साधना केली तर जड जाणार नाही. सुरुवातीच्या 1 वर्षातच ज्या काही यायच्या त्या अडचणी येतात. जे जे लोक साधना करणं सोडून देतात ते पहिल्या वर्षामध्येच सोडतात. जे पहिलं वर्ष काढतात पाहतो की ते पुढे साधना करीत राहतात, मग तो स्वभावच बनून जातो. रोज सकाळ संध्याकाळ 1-1 तास एखादी निश्चित वेळ ठरवावी. आपापल्या दिनचर्येप्रमाणे साधनेकरता जी वेळ ठरवाल रोज त्याच वेळेला साधनेमध्ये बसाल तर त्याचा आपला एक फायदा असतो. रोज एका स्थानावर बसावं त्याचा पण एक लाभ असतो. हळूहळू ते स्थान पवित्र होत जाईल. त्या स्थानावरचं वातावरण, वायुमंडळ धर्माच्या तरंगाने भरून जाईल. जसं कोणी एखाद्या तपोभूमीमध्ये येऊन ध्यान करतो त्याचा स्वतःचा एक लाभ आहे, तशीच घरात पण एक लहानशी तपोभूमी तयार होईल, पण वेळ लागेल. तर एका स्थानावर केलं तर त्याचा स्वतःचा एक फायदा आहे. गृहस्थ आहे, एखादी अशी जबाबदारी येईल की त्यावेळेला ध्यान करू शकत नाही, त्या स्थानावर ध्यान करू शकत नाही, तर त्या दिवसाचं ध्यान सोडू नका. मग जी जागा मिळेल, जी वेळ मिळेल, 24 तासात 2 वेळेला 1-1 तास ध्यान करायलाच हवं, निश्चित रूपाने करायला हवं. ह्या व्यतिरिक्त रात्री निसताना जेव्हा अंथरुणावरती पडता, डोळे मिटून 5 मिनटं का होईना शरीरात जिथे संवेदना जाणवली, अनिच्च अनिच्च अनिच्च, या अनित्यबोधामध्ये झोपावं. सकाळी डोळे उघडताच पहिला विचार अनित्यबोधाचा, अनित्य अनित्य, 5 मिनटं आणि मग उठून आपल्या कामाला लागायचं. हे निजण्याच्या आधीची 5 मिनटं आणि जाग आल्याबरोबर त्यानंतरची 5 मिनटं अनेकांच्या अनुभवाने बघतो की खूप कल्याणकारी असतं, खूप प्रभावशील असतात. ह्याचा प्रयोग करा. ह्या व्यतिरिक्त ज्या मोहल्ल्यामध्ये, ज्या गावात, ज्या नगरामध्ये 51 अधिक विपश्चित साधक आहेत, तर जिथे जिथे शक्य होत असेल तिथे एखादं स्थान निश्चित करा, दिवस निश्चित करा, वेळ निश्चित करा आणि आठवड्यातून 1 वेळा 1 तासाची सामूहिक साधना करा. त्याचा एक लाभ असतो. आठवड्यामध्ये एखाद्या वादळामुळे, जीवनात एखादं वादळ उठल्यामुळे साधना कमकुवत झाली, संवेदना मिळेनाशा झाल्या, आनापानावर मन टिकेनासं झालं, तर आठवड्याच्या शेवटी 5-10 गुरुबंधू गुरुभगिनी ह्यांच्याबरोबर बसून ध्यान केलं. न जाणो कोणाची साधना चांगली होते, त्यामुळे साऱ्या वातावरणामध्ये धर्माचे तरंग जागू लागतील आणि त्याची पण साधना चांगली होऊ लागेल. आपली बॅटरी पण चार्ज झाली आणि आठवड्यामध्ये एकदा तरी जिथं शक्य असेल, ह्या नगरातल्या लोकांचं तर मोठं भाग्य आहे की त्यांना अशी तपोभूमी प्राप्त झाली, तर त्यांनी आठवड्यामधून 1 वेळेला ह्या तपोभूमीचा लाभ घ्यावा. अन्यथा जिथे जिथे लोक राहतात, जिथे शक्य आहे तिथं आपलं एखादं स्थान निश्चित करावं. जिथे शक्य आहे तिथे आठवड्यातून 1 वेळेला 1 तास सामूहिक साधना करावी आणि वर्षातून एकदा, हे अनिवार्य आहे, वर्षातून एकदा 10 दिवसांकरता आपल्या अंतरंगातल्या धर्मगंगेत डुबकी घेण्यासाठी वेळ काढायलाच हवा. ह्यात परिपक्व व्हायचं असलं तर हा वेळ काढायलाच हवा. ह्या मार्गावर पुढे जायचं असलं तर ह्याकरता 10 दिवसांची सुट्टी घ्यायलाच हवी. अशा एखाद्या शिबिरामध्ये आलात जिथे धर्माचं वातावरण आहे, त्याचा एक लाभ होईल. येऊ शकला नाही तर घाबरण्याचं कारण नाही, आपलं स्वतःचं शिबिर घरी लावू शकता. स्वयंशिबिराचा पण एक लाभ असतो, स्वावलंबनाची शक्ती प्राप्त होते. आता तर सारी विधी समजलेली आहे, शिबिराचं काय नियम असतात, काय अनुशासन असतं, कसं वेळापत्रक असतं, हे सगळं आता समजलेलं आहे. लावा आपलं शिबिर, कोणतंही स्थान, मग ती आपली घरातली खोली का असेना, 10 दिवस स्वतःला आपल्या बाह्य जगापासून अलिप्त करून हे काम करू लागा. हीच साधना करा. कोणी व्यक्ती वेळेवर भोजन आणून देईल, बस 10 दिवस हे काम करा, स्वयंशिबिर लावा. 10-15 दिवस आधी जर आपल्या मार्गदर्शकाला कळवलं तर त्याचा एक लाभ असतो. ह्या परंपरेमध्ये मार्गदर्शक काय करतो, शक्तिपात तर बिलकुल वर्ज्य, कुणाला मोहून टाकणं पण बिलकुल वर्ज्य, तर मग काय करतो, समोर बसून काय करतो, जे मला करायला सांगतो ते स्वतः करतो. आणि त्याच्यानंतर काल जी मैत्री भावना शिकलात, बस हेच तुझं मंगल होवो, तुझं कल्याण होवो, स्वस्ती मुक्ती होवो. ह्यामुळे आसपासच्या वातावरणामध्ये जे तरंग निर्माण होतात त्यामुळे साधकाला काम करायला सोपं जातं. तरी पण स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागते. आपल्या विकारांशी स्वतः युद्ध करायला हवं. पण बाहेरील आणखीन दूषित तरंग तेसुद्धा आमच्यासाठी अडचणी निर्माण करणार नाहीत. मार्गदर्शकाच्या तरंगाचा असा लाभ होतो. तर मार्गदर्शकाला कळवलं तर चांगली गोष्ट, नाही कळवता आलं तर मन कमजोर होऊ देऊ नका, घाबरू नका की आम्ही कळवलं नाही तर स्वयंशिबिर कसं लावू. तरी पण तरंग येतीलच येतीलच, प्रकृतीचा नियम आहे, चमत्काराची गोष्ट नाही. धर्माच्या मार्गावर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, चमत्कार सिद्धी ह्यांना जरासुद्धा महत्त्व देऊ नये. प्रकृतीचा नियम आहे, सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमाप्रमाणेच होत असतात. एखादी गोष्ट समजली नाही तर आम्हाला ती चमत्कारासारखी वाटते. चमत्कार वगैरे काही नसतं, आपोआप तरंग जाणू लागतील. कसं जाणवतील? हा आमच्या मनाचा स्वभाव आहे की तो प्रतिक्षण कुठले ना कुठले तरंग निर्माण करत असतो, आणि जास्त करून रागाचे तरंग निर्माण करतो, द्वेषाचे करतो, मोहाचे करतो, कोणत्या ना कोणत्या विकाराचे तरंग निर्माण करतो. ज्यावेळी ज्या कोणत्या विकाराचे तरंग निर्माण करतो, तर त्या त्यावेळी साऱ्या विश्वात त्या प्रकारचे तरंग जिथे जिथे आहेत त्यांच्याशी एकदम समरस होऊन जातो. ते तरंग शक्ती देऊ लागतील, ह्याच विकारांना आणखीन पुष्ट करण्याचे काम करतील. आणि जेव्हा आमचं मन वीत रागाचे तरंग निर्माण करू लागतो, वीत द्वेष, वीत मोह ह्यांचे तरंग निर्माण करू लागतो, थोडं थोडं का होईना, पण साऱ्या विश्वात आत्ताचे आणि पूर्वीचे जे संत ज्यांचे असे काही तरंग असतील आणि आहेत, त्या सगळ्यांशी एकदम समरस होऊ लागेल, त्यांचं खूप बळ मिळू लागेल. तर मनात कदापि थोडंसुद्धा भय येऊ देऊ नका की आम्ही एकटं आपलं स्वयंशिबीर कसं लावू. धर्म खूप मदत करतो, सारी प्रकृती मदत करते, धर्माच्या साऱ्या शक्ती मदत करतात. निर्भय होऊन आपलं शिबिर लावा, एवढं तर कमीत कमी करू शकतो. रोज एक तास सकाळी, एक तास संध्याकाळी, निसताना 5 मिनटं, जाग आल्यानंतर 5 मिनटं, आणि वर्षातून एकदा 10 दिवसांचं शिबिर, एवढं तर कमीत कमी करायला हवं. कुणाला ह्यापेक्षा जास्त वेळ काढता येत असेल तर एवढं अनमोल मनुष्याचं जीवन फुकट कोण कसं घालवील. जेव्हा जेव्हा आपल्या जबाबदारीच्या कामामध्ये असेल, गृहस्थ आहे, आपल्या पुष्कळ जबाबदाऱ्या असतात, त्यावेळी सारं ध्यान त्या जबाबदारीमध्ये लावेल. त्यावेळी आनापान नाही, संवेदना नाही, सारं ध्यान त्या जबाबदारीमध्ये लावावं. जो अभ्यास पहिल्यांदा केला होता त्याचा उपयोग होईल. त्या कामामध्ये खूप जागरून राहून काम केलं तर सफलता मिळेल. जेव्हा त्या कामामधून थोडी विश्रांती मिळते, मग 10 मिनटाकरता का होईना, काही काम नाही, आता तर 10 मिनटं आराम करत आहोत, डोळे उघडे आहेत, मन आत आहे, अनिच्च अनिच्च अनिच्च. आणि जीवनामध्ये न जाणू असे किती प्रसंग येतात. कधी कुठे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते, काम तर काही नाही, प्रतीक्षा करावी लागते. विपश्यी साधक नसला तर, चांगला साधक नसला तर, मनात प्रतीक्षा करताना कोणता ना कोणता दुर्विचार येत राहतो. हे कसे लोक आहेत, मला इतका वेळ प्रतीक्षा करावी लागली, असाच कोणता ना कोणता तरी संस्कार बनवेल जो स्वतःकरता हानिकारक होईल. विपश्यी साधक असेल तर म्हणेल, प्रतीक्षा करावी लागते ना, मग ती करायलाच हवी. डोळे उघडे आहेत, मन आतमध्ये आहे, वेळेचा उपयोग करतो आहे. अनिच्च अनिच्च अनिच्च. कुठे प्रवासाला निघाला, गाडीतून जात आहात, वेळ कसा घालवतो? एक तर गप्पा मारत घालवील किंवा इकडे तिकडे बघत राहील. विपश्यी साधक असेल तर डोळे उघडे असतील, मन आतमध्ये असेल. अनिच्च अनिच्च अनिच्च. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डोळे उघडे आणि मन आतमध्ये. डोळे उघडे असणं हे अतिशय आवश्यक आहे. जिथे अन्य गुरु बंधू किंवा गुरु भगिनी असतील तिथे डोळे बंद करून ध्यान करा. घरामध्ये ध्यान कराल तर डोळे बंद करून ध्यान करा. पण जिथे अन्य अपरिचित लोक असतील किंवा अन्य परिचित लोक पण असतील पण साधक नसतील, त्यांच्यामध्ये राहून एखाद्या वेळेला ध्यान करावं असं वाटलं तर डोळे उघडे ठेवून ध्यान करावं. त्यावेळेला डोळे बंद करून ध्यान केलं तर एक अहंकार जागेल की लोकांना समजावं की मी किती चांगला ध्यानी आहे, मी वेळ फुकट घालवत नाही, पा ध्यान करतो आहे, अहंकार जागेल. धर्माचं प्रदर्शन नसतं, कधीच नसतं. जी कोणी व्यक्ती इकडे तिकडे चिन्ह लावून हे सिद्ध करू इच्छिते की मी किती धर्मवान आहे, तर समजावं की बिचारा आतमधून पोकळ आहे. ह्याकरता प्रदर्शन करतो आहे की बघ मी किती धर्मवान आहे. जो धर्मवान आहे तो काय प्रदर्शन करील? त्याचं जीवन बोलेल की तो धर्मवान आहे, त्याचा व्यवहार बोलेल की तो धर्मवान आहे. असं प्रदर्शन करून ध्यान कधी करू नये. डोळे उघडे, मनात संवेदना मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर श्वास आहे, श्वासाला जाणत राहा. असं वेळेचा उपयोग करा. मनुष्याचं जीवन खरोखरच खूप अनमोल आहे, एक एक क्षण खूप मौल्यवान आहे. गृहस्थ असल्यामुळे ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडायलाच हव्यात, परंतु जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याचा उपयोग करा. सुट्टी मिळाली, 10 दिवसांची सुट्टी मिळाली, 10 दिवसांचं शिबिर तर लावलं, 5 दिवसांची आणखीन सुट्टी आली, वेळ फुकट घालवणार नाही, 5 दिवसांचं लघु शिबिर लावा. 2 दिवसाची सुट्टी मिळाली, 2 दिवसांचं लघु शिबिर लावा. पाहतो इगतपुरीला लोक येतात, बर्माच्या आश्रमामध्ये पण अशा तऱ्हेचे लोक येत असत. शनिवारी संध्याकाळी येत, रात्री तिथेच निजत, ध्यान करीत, रविवारी तिथेच ध्यान करीत, रविवारी रात्री तिथेच झोपत आणि सोमवारी पुन्हा आपल्या कामावरती निघून जात. एका दिवसाचं स्वयंशिबिर, एकाच दिवसाचं शिबिर, जिथे अशी लहान शिबिरं लागतात तिथे एक तृतीयांश हिस्सा आनापानाचा आणि दोन तृतीयांश हिस्सा विपश्यनेचा. एक शिबिर केल्याने सारं काम तर समजलं, ह्याच प्रकारे करा. काम सुरू करताच तीन रत्नांना शरण जातो. तीन रत्नांना शरण का जातो हे अगदी नीटपणे समजून घ्या. आठ शिलांचं कडक तऱ्हेने पालन करा, नंतर धर्माला पूर्णपणे समर्पित होऊन काम करू लागा. जसं इथं केलं अगदी तशाच प्रकारे आनापान पण असंच, विपश्यना पण अशीच, वेळेचा खूप चांगला उपयोग करा. सकाळ संध्याकाळ जे ध्यान कराल त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यात एक तृतीयांश वेळ आनापानामध्ये आणि बाकीचा विपश्यनेमध्ये. हे आवश्यक नाही, त्यात तर एका तासाचाच वेळ आहे, तेव्हा जास्तीत जास्त वेळ आम्हाला विपश्यनेमध्येच लावायला हवा. परंतु जेव्हा जेव्हा जरूर पडेल आणि जितकी गरज पडेल तितका वेळ आनापान करावं लागेल. मन खूप विचलित आहे, गुंगीमध्ये आहे, नीटपणे काम करत नाही, तर आनापान 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं कराल. एखाद्या वेळेला पूर्ण तास आनापान करावं लागलं त्यात काही हरकत नाही, परंतु मन खूप स्वस्थ आहे, सजग आहे, नीटपणे काम करत आहे, तर मग विपश्यनाच करावी. खूप समजून काम करा. कशा तऱ्हेची विपश्यना करायची आहे? शरीराच्या सीमेमध्ये मनाला फिरवत राहू. जिथे जिथे जी जी संवेदना जाणवते मग ती कोणत्याही प्रकारची असो, तिला चांगली मानणार नाही किंवा वाईट मानणार नाही, तिच्याबद्दल राग करणार नाही किंवा द्वेष करणार नाही, अनित्यबोध ठेवून समतेमध्ये पुष्ट होत जाऊ. बस इतकी गोष्ट समजून जर काम करत गेलो तर एकदम लाभ मिळत जाईल, एकदम प्रगती होईल. संवेदनांचा जर खेळ खेळू लागला, अशी संवेदना आली तर मन आनंदून गेलं, तशी आली तर निराशेमध्ये डुबून गेलं, तर मग विपश्यना करत नाही. तर ह्या धोक्यापासून वाचा. विपश्यी साधकाला हा मोठा धोका आहे की संवेदनांचा जेव्हा तो खेळ खेळू लागतो तेव्हा विपश्यना सुटते. समतेला महत्त्व द्यायचं आहे, संवेदनांना जाणायचं आहे. ह्याकरता जाणायचं आहे की संवेदनामुळेच मी प्रतिक्रिया करून राग किंवा द्वेष निर्माण करतो, खोल अंतर्मनामध्ये विकार निर्माण करतो. संवेदनांना जाणणं हा त्या खोल अंतर्मनामध्ये पोहोचण्याचा एक मार्ग आहे. ज्या संवेदनांना आमचं अंतर्मन जाणतं, ज्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतात, हाफ कॉन्शियस माइंड म्हणतात, त्याचं काम हेच आहे की संवेदनांना जाणणं आणि जाणून प्रतिक्रिया करणं. संवेदनांना जाणेल आणि जाणून प्रतिक्रिया करील असा आंधळा आहे, त्याला सुधारायचं आहे. तर त्याला सुधारण्याकरता त्या अवस्थेपर्यंत पोचायला हवं की जिथे ते आंधळं मन प्रतिक्रिया करीत होतं. राग आरंभ होतो तो संवेदनांवरती होतो, द्वेष आरंभ होतो तो संवेदनांवरती होतो. अशाच प्रकारे जितके विकार आमच्या मनामध्ये निर्माण होतात ते सगळे संवेदनांवर होतात, दुसरे कुठे होणार? खोलवर अंतर्मनामध्ये होतील, ज्याला अचेतन चित्त म्हणतात तिथे होतील. तिथून पुढे जाता जाता चेतन चित्तापर्यंत येतात, मग तर एकदम डोक्यावर स्वार होतात. तर त्यांना खोल अंतर्मनामध्येच थांबवायचं आहे. ह्याकरता संवेदनांना महत्त्व देतो की अंतर्मनामध्ये अगदी खोलवर जिथे अचेतन चित्त संवेदनांना जाणून प्रतिक्रिया करत होतं, अंध प्रतिक्रिया करत होतं, आता तिथपर्यंत आम्ही जागृत राहू. की एखादी संवेदना जागली तर तिला जाणू आणि जाणून समतेमध्ये स्थित राहू. जाणलं आणि जाणून समतेमध्ये स्थित राहिलो तर मग केवळ बुद्धीचा स्वभाव बदलणार नाही किंवा केवळ चित्ताचा वरवरचा स्वभाव बदलणार नाही. हा जो चित्ताचा हिस्सा आहे, जो आंधळा आहे, ज्याला अचेतन म्हणतात, अर्धचेतन म्हणतात, त्याचा स्वभाव बदलेल, त्याचा स्वभाव बदलायचा आहे. तर मुळापासून सुधारणा होईल, मुळापासून निर्मळता येऊ लागेल. ह्या समजदारीने काम करत राहिला तर लाभ होईल. आणि मग स्वतःला तपासत राहा की जे मी करत आहे त्याचा जीवनामध्ये लाभ होत आहे की नाही, जे करत आहे त्यामुळे जीवनामध्ये काही सुधारणा होत आहे की नाही. अशा तऱ्हेने नेहमी स्वतःला तपासत राहाल. अशा तऱ्हेने तपासत राहाल तर एखाद्या कर्मकांडामध्ये गुरफटणार नाहीतर विपश्यना कर्मकांडाप्रमाणे होईल. एका यंत्राप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत मन फिरतं आहे आणि काय करत आहे, का करत आहे ह्याची काही शुद्धच नाही. एक तास कर्मकांड पुरं करायचं होतं ते केलं तर मग हे चुकीचं होईल. प्रतिक्षण खूप सजग राहून काम करा. का करत आहो हे समजून करा आणि मग बघा जीवनामध्ये याचा लाभ होत आहे, योग्य मार्गाने पुढे जात आहात, खूप परिपक्व व्हायचं आहे. हे जे अनमोल रत्न प्राप्त झालं त्याचा केवळ सांभाळ करायचा नाही तर खूप संवर्धन करायचं आहे. आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते, गेले 10 दिवस तर खूप गोष्टी सांगितल्या, असं वाटतं की सांगणाऱ्याला पण गोष्टी सांगण्याचं व्यसन लागलं, ऐकणाऱ्याला पण गोडी उत्पन्न झाली. तर जाता जाता एक गोष्ट आणखीन सांगतो. आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते, एक धनवान व्यक्ती वृद्धावस्थेमध्ये विलूर झाला, घरवाली स्वर्गवासी झाली. आता ह्याच्या सुनांचं, त्या मालमत्तेच्या धनदौलतीचं त्यांच्या चाव्या त्यांच्याकडे असायला पाहिजेत, अन्नधान्याच्या भांडाराच्या किल्ल्या त्यांच्याकडेच असायला पाहिजेत. तर आता हा किल्ल्यांचा जोडका कुणाला द्यावा? घरामध्ये 4 सुना आहेत, चौघींना तर काही देऊ शकत नाही, कुण्या एकीला देईल? तर चौघींना बोलवून सांगतो की मी तुमची परीक्षा घेईन, जिचा पहिला नंबर येईल तिला हा किल्ल्यांचा जोडगा मिळेल. कोणती परीक्षा होईल? हे धान्याचे 5 दाणे. चौघींना धान्याचे 5-5 दाणे दिले आणि म्हणाले की मी 5 वर्षानंतर येईल. जी ह्या धान्याच्या 5 दाण्यांना खूप सुरक्षित ठेवील तिलाच किल्ल्यांचा जोडगा मिळेल. जी धान्याचे 5 दाणे सांभाळून ठेवू शकणार नाही ती इतकं मोठं अन्नधान्याचं भांडार कसं सांभाळू शकेल? म्हातारा निघून गेला. मोठ्या सुनेने विचार केला, म्हाताऱ्याचा वृद्धिभ्रंश झालेला दिसतो. अरे ह्या 5 दाण्याचा सांभाळ करता करता माझं डोकं खराब होईल, अरे फेकून द्या ह्यांना, जेव्हा परत येईल तर दुसरे 5 दाणे काढून देईन, प्रश्न मिटून जाईल. तिने फेकून दिले. दुसरीने विचार केला, हे तर खरंच की 5 दाण्याची चिंता करत राहणं ही काही खास गोष्ट नाही, परंतु म्हातारा खूप चाणाक्ष आहे, त्याला जीवनभराचा अनुभव आहे, यांना फेकू नये. कुणाला ठाऊक ह्या 5 दाण्यामध्ये काही करामत असेल आणि परत आल्यावर म्हणेल की आता ह्यांना खा, तर खाऊन न जाणो काय काय भव होईल, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव, न जाणो काय काय चमत्कार होईल. तर आत्ताच का नाही खाऊन टाकू, परत आल्यावर दुसरे 5 दाणे देऊन टाकीन, खाल्ले. तिसरीला किल्ल्यांचा जोडगा दिसे, हा तर मला पाहिजेच. तर 5ही दाण्यानं खूप सांभाळून ठेवलं, त्यांना सुरक्षित ठेवलं. चौथीने 5ही दाणे घेतले आणि घराच्या मागील जमिनीमध्ये पेरले, 5 रोपटं उगवली, प्रत्येक रोपट्यामध्ये 100 दाणे आले. दुसऱ्या वर्षी 500च्या 500 दाणे पेरले, त्यामध्ये जितके आले ते त्याच्या पुढल्या वर्षी पेरले, पुढल्या वर्षी ते पुन्हा पेरले. मनावर मन धान्य निघालं, गुदाम भरलं. म्हातारा आला, प्रत्येकाने आपापली गोष्ट सांगितली. चौथी म्हणाली, बाबा तुम्ही जे 5 दाणे दिले ते इतके वाढले की सगळं गोदाम भरलं आहे. म्हातारा म्हणाला, ही मुलगी कामाची, तिने केवळ सांभाळून ठेवले नाही तर त्यांचं संवर्धन केलं. ह्या म्हाताऱ्याने पण 5 दाणे धर्माचे दिलेले आहेत, सांभाळून ठेवायचे नाहीत, संवर्धन करायचं आहे, खूप संवर्धन करायचं आहे. आणि मी पण किल्ल्याचा जोडगा आपल्याबरोबर नेत नाही, किल्ल्यांचा जोडगा तर प्रत्येक साधकांच्या जवळ आहे. धर्माचं खूप संवर्धन करा आणि अंतरंगातले दरवाजे ह्या किल्ल्याने उघडा. आतले दरवाजे उघडा, आतलं स्वर्गीय सुख भोगा, हे दरवाजे उघडा, आतला ब्रह्मानंद भोगा, आतलं निर्वाणिक सुख भोगा. किल्ल्या तुमच्याजवळच आहेत, धर्मामध्ये परिपक्व व्हा. एक गोष्ट आणखीन, शिबिर समाप्त होण्यापूर्वी सांगायला हरकत नाही आणि विसरत पण नाही, त्यात माझा पण थोडासा स्वार्थ आहे. एक खूप जुनी परंपरा आपल्याकडे चालत आली, मान्यता चालत आली आहे. गेले 10 दिवस अनेक परंपरांवरती टोमणे मारले, कोणी कोणी दुखावले गेले असतील, परंतु ही परंपरा अशी आहे की जिच्यावरती मी हल्ला करत नाही, ती मला फार आवडते. कोणती परंपरा आहे, कोणती मान्यता आहे? कुण्या गुरुजवळ एखादी विद्या शिकली, कोणत्याही तऱ्हेची विद्या शिकली आणि त्याबदली त्याला गुरुदक्षिणा दिली नाही तर ती विद्या पावत नाही, अशी मान्यता आपल्याकडे चालत आली आहे ना? ही मान्यता मला फार प्रिय आहे, खूप चांगली आहे. गुरुदक्षिणा पाहिजे ना? वाण्याच्या घरी जन्मलो, अजून स्वार्थाचा वास गेला नाही, गुरुदक्षिणा पाहिजे. इथे येऊन या आश्रमाकरता जे दान देऊन जाल, प्रत्येक व्यक्ती आपली पारमी वाढवण्यासाठी कमी किंवा जास्त आपापल्या शक्तीनुसार दान देईलच, ते तर येणाऱ्या साधकांच्याकरता. गुरुला काय दिलं? गुरुदक्षिणा तर पाहिजेच, आणि ह्या परंपरेतल्या माझ्यासारख्या जाड्या गुरुकरता तर मोठी गुरुदक्षिणा पाहिजे. कोणती मोठी गुरुदक्षिणा होईल? ही जी सकाळ संध्याकाळ एक एक तास विपश्यना कराल, त्यानंतर 5-10 मिनटं मंगलमैत्री कराल, आपलं पुण्य वितरण कराल, माझ्या ह्या पुण्याने सगळ्यांचं भलं होवो, सगळ्यांचं मंगल होवो, सगळ्यांचं कल्याण होवो, सर्व प्राणी सुखी होवोत, तेव्हा माझी आठवण राहो न राहो, जेव्हा अशी मंगलमैत्री कराल तेव्हा सर्व प्राण्यांमध्ये मी पण एक प्राणी आहे, खूप मंगलमैत्री माझ्याकडे धावून येईल. ही गुरुदक्षिणा द्यायला विसराल तर विपश्यना बलवान होणार नाही, पावणार नाही, तिला विसरू नका. रोज सकाळ संध्याकाळ अभ्यास करायला हवा. धर्मामध्ये खूप परिपक्व व्हायचं आहे असं अनमोल रत्न मिळालं आहे. धर्माचं शुद्ध स्वरूप प्राप्त होणं म्हणजे खूप मोठं भाग्य असतं. प्राप्त झालं तर त्यावर श्रद्धा जागणं कठीण होतं. अनेक प्रकारच्या शंका येऊन जीवन व्यतीत होतं. श्रद्धा जागली तर अभ्यास करायला कठीण जातं. अनेक बाधा समोर येतात. मनाला दृढ करून अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. हजारो सिद्धांताचा स्वीकार केला, हजारो सिद्धांतावर पूर्णपणे श्रद्धा निर्माण केली पण अभ्यास केला नाही तर लाभ होणार नाही. धर्माचा अभ्यास खूप करा, खूप परिपक्व व्हा. आपल्याच मांगल्यासाठी, आपल्याच कल्याणासाठी, आपल्या स्वस्तिमुक्तीसाठी. आणि आपल्या मांगल्यामध्ये दुसऱ्याचंही मांगल्य सामावलेलं आहे, दुसऱ्यांचंही कल्याण सामावलेलं आहे. दुसऱ्यांच्या मांगल्याकरता पण, कल्याणाकरता पण, सगळ्यांच्या भल्याकरता धर्मामध्ये परिपक्व व्हा, खूप परिपक्व व्हा. आता शिबिर समाप्त व्हायच्या आधी सगळेजण मिळून 5-7 मिनटं मंगलमैत्रीचा अभ्यास करूया.